नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी योगीश जोशी तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो, स्वताच्या भलायकेची कुयदाद घेवन दुयेंसापासत पयस रावप जण एकल्याच्या हातान आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. समाज सुदारक महात्मा ज्योतिबा फुलेक आयज देश तांच्या जयंती निमतान आदरांजली अर्पण करता. गोंय काजू महोत्सवांत गोवा डिपॉझिट रिफंड स्कीम ही कोयराचो विलो लावपा खातीरची यंत्रणा सध्या सगळ्यांचे आकर्षण थारला. आनी गोंयांत पेत्रोल डिझेल आनी लिक्विफायड पेट्रोलियम गॅस म्हळ्यार एलपीजीची उपलब्धता सध्याची मागणी पुराय करपाक फावती असल्याची पुष्टी राज्यातल्या तेल विपणन कंपन्यांनी केल्या. आतां पुराय खबरो. स्वताच्या भलायकेची कुयदाद घेवन दुयेंसापासत पयस रावप जण एकल्याच्या हातान आसा. आतां डायलिसीस, गोडेमूत, मानसीक विकार तशेंच हेर दुयेंसांचें प्रमाण वाडलां. हें सगळें स्वताच्या भलायके कडेन आडनदर केल्यान जालां अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. संवसारीक होमिओपॅथी दिसाच्या कार्यावळींत ते उलयताले. होमिओपॅथी उपचार पद्दतीक खूब बरे दीस आसा. होमिओपॅथी दोतोरांनी प्रिव्हेंटीव्ह हेल्थ चॅकअप दवाखाने उघडल्यार लोकांक तांचो तांची भलायकी निरोगी दवरपाक व्हड मजत जातली अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. इनोव्हेशन, टॅक्नॉलॉजी आनी रिसर्च बेज्ड हेल्थ केअर सिस्टम चालीक लागपाक जाय अशें तांणी ह्या वेळार खास नमूद केलें.
प्रिव्हेंटीव्ह हेल्थ केअर आनी प्रिव्हेंटीव्ह हेल्थ चॅकअप हाजेर भर दिवपाची गरज आसा. द गव्हर्मेंट इज ऑल्सो कमिंग इन द प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर इन बीग वे. ये ओनली बाय टेकिंग द आयुर्वेदा एज अ फोकस ऑन द सेम लाईन यू पीपल कॅन थिंक बिंग अ होमिओपॅथी एज अ फोकस अँड वी कॅन थिंक इन द प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर बिकॉज यू हॅव द स्पेशलायझेशन इन द होमिओपॅथी ऑल्सो इन द प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर. आणि ही पद्धत आणि ही सिस्टम जी असा पण आम्ही म्हणतो आम्ही रुटीन हेल्थ क्लिनिक घालिना. कोण बरो ना झाला आमच्याकडे येऊचो नाही, बरो ना जाऊचोच नाही म्हणून आमच्याकडे येऊचो.
गोंयांत बेगीनूच आयुष खातें स्थापन करतले अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिली. पर्यटन मळार वेलनेस ट्युरिझमाक आतां खूब बरे दीस आयल्यात. सायड इफेक्ट विरयत भलायकेच्या उपचाराक लोक आतां प्राधान्य दितात. ताका लागून आयुर्वेदासयत होमिओपॅथीक लेगीत फुडारात भवितव्य आसा. गोंयच्या होमिओपॅथी शिक्षण घेतिल्ल्या दोतोरांनी फुडलो पदव्युत्तर अभ्यास करचो अशें आवाहन तांणी ह्या वेळार केलें. ही कार्यावळ साखळे रविंद्र भवनांत गोवा होमिओपॅथी कावन्सील आनी गोवा कामाक्षी देवी होमिओपॅथी महाविद्यालयाच्या जोडपालवान घडोवन हाडिल्ली. गोंय काजू महोत्सवांत सध्या गोवा डिपॉझिट रिफंड स्कीम ही कोयराचो विलो लावपा खातीरची यंत्रणा सध्या सगळ्यांचे आकर्षण थारला. कोयर माखनान घालो काय पयशे मेळटा हें पळोवन बऱ्याचशा जणांनी हे विशीं उत्सुकता दाखयल्या. महोत्सवाच्या परिसरांत थाटिल्ल्या दालनांत कोयराचो विलो कितल्या सोप्या पद्दतीन जावंक शकता आनी तातूंतल्यान पयशे तर मेळटाच मात पर्यावरण लेगीत नितळ उरता म्हूण ह्या दालनाक भेट दिल्ल्या लोकांनी ह्या वेळार उलयतना प्रतिक्रिया दिल्या. गोंय सरकारचे पर्यावरण आनी हवामान बदल खातें DRS ही यंत्रणा चालीक लावपाचें आसा. पयल्या पांवड्यार सुरवेक गोंयची शारां आनी गांवगिऱ्या वाठारांत मेळून 300 परस चड DRS माखनां चालीक लावपाचो प्रस्ताव सध्या सरकारान दवरला. कवचेची बाटली, पॅट, एल्युमिनियम आनी जैव विघटनशील नाशिल्ली पॅकेजींग सारकिल्ल्या कोयराचो विलो ह्या यंत्रणेवरवीं लावपाची मोख पर्यावरण खात्यान दवरल्या. काजू महोत्सवांत सध्या DRSची 2 माखनां कोयराचो विलो कसो लायतले ताची प्रात्यक्षिका दाखोवपाक स्थापन केल्यात. हे खेरीज हँड हेल्ड माखनांचो लेगीत ह्या दालनांत आसपाव आसा. कोयर माखनांत घालो काय 5 मिनटां भितर कोयराची वर्गवरी केल्ल्या मोलां प्रमाण पयशे थेट कोयराचो विलो लावपाक आयिल्ल्या मनशाच्या UPI खात्यार जमा जाता. जाल्यार ही यंत्रणा AI पद्दतीचो उपेग करून चालीक लायल्या. सध्या संवसारभर सेंद्रीय शेतकी उत्पादनांची मागणी वाढत आसा. गोंयांतले 80-90% काजू उत्पादन सेंद्रीय पद्दतीन जाता, हातूंत कसलेंच रसायन वापरनात. उत्पादकांनी हे संदीचो फायदो करून घेवचो असो उलो सेंद्रीय काजू उत्पादक आग्नेल बारेटो हांणी केला. काजू महोत्सवांत आयज जाल्ल्या तंत्रीक चर्चा सत्रांत ते उलयताले. ह्या वेळार शास्त्रज्ञ डॉ AR देसाय, काजू उत्पादक विंदेश शिरोडकार, गोंय शेतकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश कुंकळकार हाजीर आशिल्ले. काजू महोत्सवाचे उक्तावण शुक्रारा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जाल्ले. फाटल्या कांय वर्सांत संवसारभर कॅन्सरा सारकिल्ली असंसर्गजन्य दुयेंसां वाडत आसात. पिकांत रासायनीक साऱ्यांचो चड वापर जाल्ल्यान अशें जावं येता. निरोगी जिणे पद्दतीक आनी पोशक अन्नधान्याक संवसारभर प्राधान्य दितात. गोंयांतल्या सेंद्रीय काजू शेतकऱ्यांनी हाचो लाव घेवचो. तांणी आपल्या सेंद्रीय काजूचें योग्य पद्दतीन मार्केटींग केल्यार तांकां अर्थीक फायदो मेळटलो अशें बारेटो हांणी सांगलें. सरकारान सेंद्रीय शेती कडेन वचपा खातीर धोरणां तयार करचीं, सेंद्रीय उत्पादनां चड दर मेळपाक जाय अशें डॉ सुरेश कुंकळकार हांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. समाज सुधारक आणि कार्यकर्ते महात्मा ज्योतिबा फुलेच्या जयंती निमतान देश तांकां आयज आदरांजली अर्पण करता. 1827 याच दिसा जल्मल्ल्या महात्मा फुलेंनी आपली घरकान्न सावित्री फुले यांच्या सयत बायलांचे शिक्षण आणि सक्षमीकरणाक लढो दिलो. तशेंच जातीय वेवस्था आणि अस्पृश्यता निर्मुलना खातीरूय ती झुजली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, तशेंच घरमंत्री अमित शाह आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आयज संसदेतल्या प्रेरणास्थळ हांगा तांकां आदरांजली ओपली. केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाच्या कॅच द रेन मोहिमेखाला राज्य शिक्षण संचालनालयान राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित मुळाव्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी 16 एप्रील ते 30 एप्रील 2026 मेरेन जल पखवाडा म्हळ्यार उदक पंदरस कार्यावळी आयोजित केल्यात. उदका संवर्धन, पावसाच्या उदकाचे वेवस्थापन आणि उदक आडोवपा विशीं विद्यार्थ्यांमदीं जागृताय करप हो हे मोहिमेचो मुखेल हेत आसा. ह्या निमतान जावपी मुखेल कार्यावळी अश्यो आसात: जल शपथ. सगळे विद्यार्थी आणि शिक्षक 16 एप्रिलाच्या पहिल्या दिसा आणि उपरांत दर दिसा सकाळी उदक सांबाळपाचो सोपूत घेतले. शाळा वेवस्थापन समिती म्हळ्यार SMC आणि पालक शिक्षक संघटना म्हळ्यार PTA हांची बसका 18 ते 20 एप्रील मेरेन जातल्यो आणि उदक संवर्धनाचे महत्व उक्ते करतले. निबंध, उलोवप सर्त, चित्रकला, क्विज आणि मॉडेल मेकिंग सारखिल्ल्यो सर्ती घडोवन हाडटले. विद्यार्थी जलदूत म्हणून वावरतले आणि शाळेच्या लागसारच्या लोकांक उदक संवर्धनाविशी जागृताय करपा खातीर रॅली वा मोहीम काढटले. ह्या कार्यावळींचे फोटो आणि व्हिडिओ दर दिसा दनपारा 1 वरां मेरेन संबंधित तालुक्याच्या ब्लॉक संसाधन केंद्राक म्हळ्यार BRC धाडचे असे सगळ्या शाळा मुखेल्यांक निर्देश दिल्यात. हे मोहिमेचो निमाणो कृती अहवाल 31 मे 2026 मेरेन सादर करात असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी सांगला. बायलां आणि चलयांक उर्बा दिवपा खातीर परवरी रायझिंग ट्रस्ट पेन्ना दी फ्रांस, साल्वादोर दे मुंदो आणि सुकूर या 3 पंचायतीतल्या बायलां खातीर 3 मे दिसा खासा बायलांच्या खेळांचे आयोजन केलां. हे सर्तीत 18 ते 75 वर्सां वयर मेरेन वेगवेगळ्या गटांत सर्ती जातल्यो. बायलां आणि चलयो चडांत चड खेळांत वांटो घेवपाच्या हेतान गांव पातळेचेर ही कार्यावळ घडोवन हाडटात. खेळावरवीं बायलांक सशक्त करप, तांचो आत्मविश्वास वाडोवप आनी फुडारपणाच्या गुणांक चालना दिवप हो ह्या उपक्रमाचो मुखेल हेत आसा अशें परवरी भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष उज्ज्वला मांद्रेकार हांणी सांगले. ह्या सर्तीत चमचो लिंबू, 100 मीटर धांवप, लंगडी, बॉल फेकप, सुयो धागो, 20 मीटर दोरी सर्त, संगीत खुर्ची आणि 20 मीटर चलप हांचो आसपाव आसा. गोंयांत पेट्रोल, डिझेल आणि लिक्विफायड पेट्रोलियम गॅस म्हळ्यार LPGची उपलब्धताय सध्याची मागणी पुराय करपाक फावती आशिल्ल्याची पुष्टी राज्यातल्या तेल विपणन कंपन्यांनी केल्या. या संदर्भात 10 एप्रिलाक प्रकाशित केल्ल्या प्रसिद्धी पत्रकांत भौशीक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांचो राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र के पांडे हांणी ही माहिती दिली. ह्यो कंपन्यो पुरवठ्याच्या परिस्थितीर लक्ष दवरून आसात आणि लॉजिस्टिक्स सुरळीत करपाक आणि वितरणाक गती दिवपाक पावलां उखल्ल्यात अशें तांणी सांगलें. 9व्या राष्ट्रीय शालेय खेळांक सर्ती खातीर गोंय राज्याच्या 17 वर्स सकयल्या चले आणि चलयांचो क्रिकेट पंगड निवडपा खातीर खेळा आणि युवा वेव्हार संचालनालयान निवड चाचणीचे आयोजन केलां. भारतीय हवामान विभागान आयज कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कारायकलांत उष्ण आणि दमट हवामान उरपाची शक्यताय आसा, जाल्यार फाल्यां मेरेन ओडिशा दर्यादेग आंध्र प्रदेश आनी कर्नाटकांत अशीच परिस्थिती आसूं येता अशें म्हळां. पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण गोंयांत कमाल तापमान 35.4 डिग्री सेल्सियस जाल्यार किमान तापमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जालां. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. स्वताच्या भलायकेची कुयदाद घेवन दुयेंसा पासत पयस रावप जण एकल्याच्या हातान आसा अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुलेक आयज देश तांच्या जयंती निमतान आदरांजली अर्पण करता. गोंय काजू महोत्सवांत गोवा डिपॉझीट रिफंड स्कीम ही कोयराचो विलो लावपा खातीरची यंत्रणा सध्या सगळ्यांचे आकर्षण थारला. गोंयांत पेत्रोल डिझेल आनी लिक्विफायड पेट्रोलियम गॅस म्हळ्यार एलपीजीची उपलब्धता सध्याची मागणी पुराय करपाक फावती आशिल्ल्याची पुष्टी राज्यातल्या तेल विपणन कंपन्यांनी केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.